देशभक्तीचा भाव असो, मनी एक आशा असो, हृदय सर्वांच्या भरलेले एकतेचे रंग असो,
तर भारत अखंड असो, तर भारत बुलंद असो, तर भारत बुलंद असो।
जेव्हा सर्वांच्या मनी देशप्रेमाची भावना बळकट होईल, तेव्हा हा देश यशस्वी होईल, सबळ होईल। भारताची विपुलता, एकता व अखंडतेची रक्षा करा आणि अभंग बनवून ठेवा। आपल्या हृदयात एकतेची भावना जागवा, एकत्र व्हा, कर्तव्य पाळा। पंचायती राज मंत्रालय, भारत सरकारद्वारे जनहितार्थ जारी।